ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
येस बँकेने अनिल अंबानी यांचे मुख्यालय घेतले ताब्यात. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या रिलायन्स ग्रुपच्या अनिल अंबानी यांना आणखी एक धक्का बसले आहे. 2,892 कोटींचे थकित कर्ज न भरल्यामुळे येस बँकेने अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे एडीएची सांताक्रूज मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने थकित रक्कम न भरल्यामुळे येस बँकेने दक्षिण मुंबईतील 2 फ्लॅट्स देखील ताब्यात घेतले आहेत. 23 जून रोजी अनिल अंबानी यांनी 6,000 कोटी रुपयांचे कर्ज असलेली आर इन्फ्राडला आर्थिक वर्षात पूर्णपणे कर्जमुक्त होईल असा दावा केला होता.